नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पाफट बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमात मी RJ सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमामधून 1983 या सालातील घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या भागातील 1983 या सालातील आपल्या महत्त्वपूर्ण घटना आहे भारतीय क्रिकेटमधील अभूतपूर्व घटना. म्हणजेच मित्रांनो, 1983 या सालातील क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय नेमका कशाप्रकारे झाला होता. याचसोबत मित्रांनो, आज आपण 1983 या सालातील आणखीन एक महत्त्वपूर्ण घटना जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही घटना म्हणजेच ब्रॅडमन यांच्या शतकाचा उच्चांक मोडून सुनील गावस्कर यांचा सर्वाधिक शतकांचा विक्रम हा 1983 या सालामध्ये कशाप्रकारे पूर्ण झाला. मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घेऊयात भारतीय क्रिकेटमधील अभूतपूर्व घटना. 1983 या सालातील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय नेमका कशाप्रकारे झाला. मित्रांनो, 1975 या सालापासून जगभरातील विविध संघांचा सहभाग असलेल्या एकदिवसीय 60 षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यास सुरुवात झाली होती. 1975 या सालाची पहिली व 1979 वर्षाची दुसरी विश्वचषक स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये भारत संघ हा उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर फेकला गेलेला होता. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती 1983 सालच्या तिसऱ्या क्रिकेट विश्वचषकात या स्पर्धे जेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजच्या विरुद्ध अंतिम सामना जिंकून विश्वचषक जिंकला, तेव्हा मित्रांनो, पूर्ण क्रिकेट विश्वासाठी ही एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना ठरली. मित्रांनो, 25 जून 1983 रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरती भारतीय संघाने हा ऐतिहासिक पराक्रम साधला. मित्रांनो, भारतीय संघाचं हे दिदीप्यमान यश पुढील काळात भारतीय क्रिकेटमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरलं. मित्रांनो, भारतीय संघामध्ये त्या काळात सुनील गावस्कर यांच्यासारखे फलंदाज असले तरी देखील एकदिवसीय पद्धतीच्या सामन्यात जे कसोटीपेक्षा वेगळं असं तंत्र अपेक्षित होतं, त्या तंत्राशी भारतीय क्रिकेटपटू फारसे सारावलेले नव्हते. यामुळेच मित्रांनो, स्वाभाविकच पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरीही यथातथीच राहिलेली होती. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती भारतीय क्रिकेट रसिकांच्या आणि भारतीय संघाच्या देखील तिसऱ्या प्रुडेशियल विश्वचषक स्पर्धेकडून फारशा अपेक्षा या नव्हत्या. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या संघाकडेच अजिंक्यपदाचे संभाव्य दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळेच मित्रांनो, या अनपेक्षित अशा विजयामुळे आणि या अशा यशानंतर भारतीय क्रिकेट रसिकांच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता. व मित्रांनो, भारतीय क्रिकेट विश्वात नवचैतन्य हे या विजयामुळे निर्माण झालं. मित्रांनो, 9 जून ते 25 जून 1983 या कालावधी दरम्यान झालेल्या या स्पर्धेच्या प्रथम फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून चमकदार अशी सुरुवात केली होती. तर मित्रांनो, नंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने भारतावरती मात केल्याने भारताचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित नव्हतं. त्यानंतर मित्रांनो, टर्नब्रिज वेल्स येथे 18 जून 1983 रोजी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतावरती नामुष्की सोडावली होती. मित्रांनो, या सामन्यात भारताची अवस्था ही 5-17 अशी ही परिस्थिती होती. मात्र मित्रांनो, कर्णधार कपिल देव यांनी 138 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि 6 षटकांची आतिषबाजी करत 175 धावांची नाबाद खेळी केली. मित्रांनो, या झंझावती खेळीद्वारे कपिल देवने हा सामना एक हाती जिंकून दिला आणि मित्रांनो या स्पर्धेत टिकण्याच्या भारताच्या आशा या जिवंत ठेवल्या. मित्रांनो, कपिल देव यांच्या या खेळीने भारतीय संघाला स्फुरण चढलं आणि मित्रांनो यानंतर संघाने यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात देखील तुल्यबळ मुकाबला करून विजय संपादित केला. मित्रांनो, वास्तविक पाहता एकंदर भारताचा संघ तसा फार बलवान नव्हता, परंतु केवळ 247 धावांचं लक्ष उभारणाऱ्या संघातील मदनलाल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ, बलविंदर संधू यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताचे प्रयत्न फलदायी ठरले. मित्रांनो, या सामन्यात मदनलाल आणि बिन्नी यांनी परिणामकारक गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अवघा 129 धावांमध्ये पराभव केला आणि मित्रांनो 118 धावांनी दणदणीत विजय हा भारत संघाने मिळवला. आणि मित्रांनो, या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने प्रवेश केला. मित्रांनो, या विश्वचषक स्पर्धेतील भारताचा संघ नेमका कसा होता ते जाणून घेऊयात. मित्रांनो, 1983 या सालामध्ये भारताचे कर्णधार होते कपिल देव. मित्रांनो, कपिल देव हे अष्टपैलू होते, फलंदाज सुनील गावस्कर, कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, यशपाल शर्मा. मित्रांनो, अष्टपैलूंचा भारतीय संघातील विचार करता आपल्या भारताचे अष्टपैलू होते जे फलंदाजी आणि गोलंदाजी असे करू शकत होते ते म्हणजेच मोहिंदर अमरनाथ, बलविंदर सिंग संधू, रॉजर बिन्नी, कीर्ती आझाद आणि रवी शास्त्री. मित्रांनो, गोलंदाजीमध्ये सुनील वाल्सन आणि यष्टीरक्षक हे सय्यद किरमाणी होते. मित्रांनो, असा हा 14 खेळाडूंचा चमू विश्वविजेता भारतीय संघ ठरला. मित्रांनो, ऑस्ट्रेलियाचा संघ हा अवघ्या 129 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीत, मित्रांनो ही फेरी मँचेस्टर येथे 22 जून 1983 रोजी खेळली गेली. या उपांत्य सामन्यात कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ यांच्या परिणामकारक गोलंदाजीमुळे इंग्लंडला 213 धावांवरती समाधान मानावं लागलं. यानंतर मित्रांनो, संदीप पाटील यांच्या धडाकेबाज खेळीच्या आणि यशपाल शर्मा व मोहिंदर अमरनाथ यांच्या संयमी खेळाच्या बळावरती भारताने हा सामना 6 गडी राखून जिंकला. मित्रांनो, यामध्ये संदीप पाटील यांनी 51 नाबाद धावा, यशपाल शर्मा यांनी 61 धावा तर मोहिंदर अमरनाथ यांनी 46 धावांची ही खेळी खेळलेली आहे. मित्रांनो, या यशामुळे अवघं क्रिकेट विश्व अचंबित राहिलेलं होतं आणि मित्रांनो भारतात तर क्रिकेट रसिकांमध्ये नवचैतन्यच पसरलं. मित्रांनो, या काळात रंगीत दूरदर्शनचा बराच प्रसार झाल्याने भारतीयांना हा सामना पाहण्याची मोठी संधी लाभली होती आणि मित्रांनो ज्यांना क्रिकेटमध्ये रस नव्हता अशाने देखील मोठ्या प्रमाणावरती या खेळात स्वारस्य वाटू लागलेलं होतं. मित्रांनो, लॉर्ड्सच्या मैदानावरती 25 जून 1983 रोजी वेस्ट इंडिज विरुद्धचा अंतिम सामना सुरू होणार होता. भारतातील क्रिकेट रसिक हवशे नवशे सहपरिवार हे दूरदर्शन संचासमोर मोठ्या उत्सुकतेने हा सामना पाहण्यासाठी बसल्याचं चित्र हे देशभर निर्माण झालेलं होतं. मात्र मित्रांनो, वेस्ट इंडिजच्या अँडी रॉबर्ट्स, मार्शल होल्डिंग यांच्या तुफानी द्रुतगती माऱ्यापुढे श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांच्याशिवाय कोणीच उल्लेखनीय अशी कामगिरी खेळू शकलेलं नव्हतं आणि मित्रांनो भारताचा डाव हा केवळ 183 धावांमध्ये आटोपला होता. मित्रांनो, यामध्ये श्रीकांत यांनी 38 धावा व मोहिंदर अमरनाथ यांनी 26 धावांची खेळी खेळलेली होती. मित्रांनो, भारतीय रसिकांना विजयाच्या आशा या जवळजवळ या रसिकांनी सोडलेल्या होत्या. कारण मित्रांनो, एक तर या वेस्ट इंडिज संघाने यापूर्वी दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये अजिंक्यपद हे प्राप्त केलं होतं, दुसरं म्हणजे मित्रांनो या संघात विवयन रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉयड, डेस्मंड हेन्स यांच्यासारखे बलंदड फलंदाज हे होतेच. परंतु मित्रांनो, वेस्ट इंडिजचा डाव सुरू झाल्यावरती अत्यंत नाट्यमय अशा घटना घडलेल्या होत्या. कपिल देवचा सहकारी मध्यम गती गोलंदाज बलविंदर सिंग संधू याने गॉर्डन ग्रीनसचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि मित्रांनो, विंडीजला पहिला हादरा लागला. यानंतर मित्रांनो, विवियन रिचर्ड्स आणि डेस्मंड हेन यांनी वेस्ट इंडिजची धावसंख्या ही 50 आणली. रिचर्ड्स आपल्या ख्यातीप्रमाणे खेळू पाहत होते. उत्तुंग टोलेबाजी करत हा सामना जिंकायचा असाच त्यांचा नूर होता. या मनोभूमिकेप्रमाणे रिचर्ड्स यांनी मदनलाल यांच्या गोलंदाजीवरती एक उत्तुंग फटका मारला आणि मित्रांनो, कपिल देव यांनी जीवाच्या आतंकाने सुमारे 25 अंतर धावत जाऊन त्यांनी हा चेंडू झेलला. मित्रांनो, हा झेल सामन्याला कलाटणी देणारा अर्थात टर्निंग पॉईंटचा असा ठरला. पुढे मित्रांनो, वेस्ट इंडिजचा डाव धडाधड कोसळू लागला आणि केवळ 140 धावात हा खेळ संपून गेला. मित्रांनो, आणि भारताने हा सामना अत्यंत कलाटणीपूर्वक जिंकून घेतला. आणि मित्रांनो, म्हणायला गेलं तर हा पराक्रम स्वप्नातीतच होता. मित्रांनो, अंतिम सामन्याचा संक्षिप्त धाव फलक नेमका कसा होता ते आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, भारताचा विचार करायला गेलं तर 54.4 183 आणि सर्व बाद असा हा भारताचा धाव फलक होता. यामध्ये श्रीकांत यांनी 38 धावा, मोहिंदर अमरनाथ यांनी 26, संदीप पाटील यांनी 27 तर मदनलाल यांनी 17 धावा काढलेल्या होत्या. मित्रांनो, गोलंदाजीचा विचार करता रॉबर्ट्स यांनी भारताला 32 धावा देऊन 3 बळी घेतले होते तर मार्शल यांनी भारताला 24 धावा देऊन 2 बळी, होल्डिंग यांनी 26 धावा देऊन 2 बळी हे घेतलेले होते. मित्रांनो, वेस्ट इंडिजचा विचार करता 52 सर्व बाद व वेस्ट इंडिजचा धाव फलक होता 140. मित्रांनो, यामध्ये रिचर्ड्स यांनी 33 धावा, दुजा यांनी 25, मार्शल यांनी 18 धावा तर हेन्स यांनी 13 धावा काढलेल्या होत्या. मित्रांनो, गोलंदाजीचा विचार करायला गेलं तर मदनलाल यांनी वेस्ट इंडिजला 31 धावा देऊन 3 बळी घेतले होते, मोहिंदर अमरनाथ यांनी 12 धावा देऊन 3 बळी, संधू यांनी 32 धावा देऊन 2 बळी तर बिदनी यांनी 23 धावा देऊन 1 बळी असा मित्रांनो हा अंतिम सामन्याचा संक्षिप्त धाव फलक होता. मित्रांनो, एकदिवसीय प्रकाराच्या सामन्यात 1983 भारताच्या विजयापर्यंत चाचपडणाऱ्या भारतीय संघाला विश्वविजय सिद्ध करण्याचा पराक्रम करणाऱ्या कर्णधार कपिल देवचा देशात सर्वाधिक गौरव झाला. भारतातून निर्माण झालेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये कपिल देव यांची गणना होऊ लागली. मित्रांनो, कर्णधार या नात्याने त्यांनी संघातील प्रत्येक खेळाडूच्या गुणाचा ज्या रीतीने उपयोग करून घेतला त्याबद्दल देखील त्यांची सर्वत्र प्रशंसा देखील झाली. मित्रांनो, संघातील प्रत्येक खेळाडूने अष्टपैलू कामगिरी केली तर विजयश्री खेचून आणता येते ही गोष्ट या संघाने सिद्ध करून दाखवली. मित्रांनो, 1983 या अभूतपूर्व विजयाचा भारतीयांच्या मानसिकतेवर देखील खोलवर परिणाम झाला. मित्रांनो, या विजयामुळे क्रिकेटची लोकप्रियता तर प्रचंड वाढलेलीच होती, मात्र एकूणच खेळाबद्दलची ओढ देखील वाढली. मित्रांनो, चिकाटी, विजिगुशू, वृत्ती, आत्मविश्वास, संघभावना या गोष्टींच्या जोरावरती स्वप्ने साकार करता येतात ही गोष्ट या विजयामुळे भारतीय जनमानसात बिंबली गेली. जात, धर्म, पंथ, वर्ग, भाषा हे सारे भेद विसरून एकत्र येण्याचं क्रिकेट माध्यम बनलं. आणि मित्रांनो, 1983 या सालानंतर भारतामध्ये या सर्व भेदांच्या पलीकडे सर्व भारतीयांना जोडणारा क्रिकेट या नावाचा धर्म तयार झाला. त्यामुळेच मित्रांनो, हा 1983 या सालाचा विजय भारतीयांसाठी अविस्मरणीय बनलेला आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे 1983 या सालामध्ये भारतीय क्रिकेटमधील अभूतपूर्व घटना म्हणजेच क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेमध्ये भारताला ऐतिहासिक विजय हा प्राप्त करण्यात यश हे मिळालं. मित्रांनो, या घटनेनंतर आता आपण थोडक्यात परंतु सविस्तरपणे जाणून घेऊयात 1983 या सालातील आपली पुढील महत्त्वाची घटना. ब्रॅडमन यांच्या शतकांचा उच्चांक मोडून सुनील गावस्कर यांचा सर्वाधिक शतकांचा विक्रम नेमका कशाप्रकारे पूर्ण झाला. मित्रांनो, जाणून घेऊयात सुनील गावस्कर यांचा सर्वाधिक शतकांचा विक्रम नेमका कसा होता. 1983 या सालामध्ये वेस्ट इंडिजचा संघ 6 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावरती आलेला असताना सुनील गावस्कर यांनी चेन्नई येथील 6व्या क्रिकेट कसोटी सामन्यात दणदणीत द्विशतक ठोकलेलं होतं. मित्रांनो, या 6व्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये सुनील गावस्कर यांनी 236 धावा काढलेल्या होत्या. मित्रांनो, त्यांच्या कारकिर्दीतील या 30व्या शतकाद्वारे सुनील गावस्कर यांनी डॉन ब्रॅडमन यांचा जागतिक क्रिकेट इतिहासातील 29 शतकांचा उच्चांक पार केला. आणि मित्रांनो, सुनील गावस्कर यांनी जागतिक विक्रम हा प्रस्थापित केला. मित्रांनो, या मालिकेतील दिल्ली येथील 2व्या कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजच्या द्रुतगती गोलंदाजाचा आक्रमकतेने समाचारखेत 94 चेंडूंमध्ये 121 धावा ठोकल्या. मित्रांनो, या शतकाद्वारे सुनील गावस्कर यांनी ब्रॅडमन यांच्या 29 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधलेली होती. यानंतर मित्रांनो, आपण जाणून घेतल्याप्रमाणे 6व्या कसोटीमध्ये जे सुनील गावस्कर यांनी द्विशतक ठोकलेलं होतं ते त्यांच्या कारकिर्दीतील 3रं द्विशतक होतं. मित्रांनो, गावस्कर यांनी 1987 आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत एकूण 34 शतके ठोकली. व मित्रांनो, सुनील गावस्कर यांचा हा शतकांचा उच्चांक दीर्घकाळ अबाधित राहिलेला होता. आणि मित्रांनो, 1987 या सालामध्ये सुनील गावस्कर यांनी 10,000 धावा पूर्ण देखील केलेल्या होत्या. अशा प्रकारे मित्रांनो, 1983 या सालामध्ये डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा उच्चांक मोडून सुनील गावस्कर यांनी सर्वाधिक शतकांचा अर्थात 34 शतकांचा विक्रम हा केलेला होता. मित्रांनो, ही होती आजच्या भागातील असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमातील आजच्या भागातील सविस्तर माहिती. मित्रांनो, आपण 1983 या सालातील सर्व घटनांचा सविस्तर आढावा जाणून घेतलेला आहे. असा खडला भारत या पुस्तकाच्या पुढच्या सत्रामधून आपण 1984 या सालाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, 1983 या सालातील आपली पुढील महत्त्वपूर्ण घटना आहे ऑपरेशन मेघदूतद्वारे सियाचिन क्षेत्रात लष्करी कारवाई नेमकी कशाप्रकारे करण्यात आली. मित्रांनो, ऑपरेशन मेघदूतची सविस्तर माहिती आपण असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या पुढच्या भागामधून जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती तसेच भरपूर साऱ्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुमचा आवडता आणि लाडका रेडिओ, ज्याचं नाव आहे रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पाफट पाय स्पॅक्ट्रम अकॅडमी.